हॉकी, क्रिकेट आणि बरच काही।
नमस्कार मंडळी, जसप्रीत बुमराचा T20 वर्ल्ड कपसाठी बदली खेळाडू कोण असावा? दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 T20 सामन्यांच्या मालिकेतून भारतीय संघासाठी सर्वात मोठा फायदा कुठला झालेला आहे? आणि वन डे संघाची निवड करताना खरंच पृथ्वी शॉवर अन्याय झालेला आहे का? या 3 प्रश्नांची उत्तरं घेऊन मी अमोल कराडकर तुमच्यासमोर घेऊन येत आहे BU भंडारी प्रस्तुत कॉफी, क्रिकेट आणि बरंच काहीचं साप्ताहिक CCBK। चला तर मग सुरू करूया। अर्थात पहिला प्रश्न, जसप्रीत बुमराचा बदली खेळाडू कोण असावा? तर आत्तापर्यंत माझी खात्री आहे मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जसप्रीत बुमरा असणार की नाही, जाणार की नाही, सेमीफायनल खेळणार का आधीपासून खेळणार, या सगळ्या प्रश्नांना आता पूर्णतः पूर्णविराम मिळालेला आहे। जसप्रीत बुमरा हा T20 वर्ल्ड कपमधून बाहेर गेलेला आहे। मग आता पुढचं काय, बदली खेळाडू कोण जाहीर केला आहे BCCI ने? तर अजून नाही बुवा, कारण BCCI ने सांगितलंय आगामी काळात आम्ही तुम्हाला कळवू जसप्रीत बुमराच्या जागी कोण खेळाडू जाणार आहे वर्ल्ड कपच्या संघात। तर मुद्दा असा आहे मंडळी, साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, 15 ऑक्टोबरपर्यंत, आत्तापर्यंत जरी BCCI ने 15 खेळाडूंचा संघ जाहीर केलेला असेल, तरी त्या संघात कुठल्याही मुभेविना, कुठल्याही बंधनाविना 15 ऑक्टोबरपर्यंत बदल करू शकतात। त्याच्यानंतर मात्र जर ऑनफील्ड इंजुरी झाली तरच रिप्लेसमेंट मिळू शकते। त्याच्यामुळे भारताचा T20चा संघ हा 6 ऑक्टोबरला पर्थला जाणार आहे की जिकडे ते आठवडाभर ट्रेनिंग करणार आहेत आणि काही प्रॅक्टिस मॅचेस लोकल क्लब्सबरोबर खेळणार आहेत। गौरव जोशी नाही जाणार आहे सिडनीहून पर्थला, पण बाकीच्या खेळाडूंसमोर खेळणार आहेत। आणि त्याच्यानंतर ते जाणार आहेत ब्रिस्बेनला, जिकडे भारताची पहिली वॉर्मअप मॅच आहे 17 ऑक्टोबरला। त्याच्यामुळे आत्तापासून तेव्हापर्यंत वेळ आहे। मोहम्मद शमी हा अर्थात पहिला दावेदार आहे, माझी खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। कारण काय, तर तो स्टँडबायजमध्ये होता आणि जसप्रीत बुमराचा एक्सपिरियन्स मोहम्मद शमीमुळे भरून निघून शकतो। ॲट द सेम टाईम भारतीय संघ मोहम्मद सिराज आणि उमेश यादवकडे सुद्धा बघत आहे। पण त्याहून महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, 4 नेट बॉलर्स आहेत जे भारतीय संघाबरोबर 6 ऑक्टोबरला पर्थला जाणार आहेत। त्याच्यात कोणकोण आहे? उमरान मलिक, कुलदीप सेन, चेतन साकारिया आणि मुकेश चौधरी महाराष्ट्राचा, आणि याचबरोबर दीपक चेहर जो स्टँडबायजमध्ये आहे T20 वर्ल्ड कपच्या मोहम्मद शमीबरोबर, तो देखील प्रमुख दावेदार आहे। तर या 7 गोलंदाजांमधून सर्वात चांगला कोण होऊ शकतो? माझं स्वतःचं मत विचाराल तर मी म्हणेन कुलदीप सेन। कारण माझं असं म्हणणं आहे की जसप्रीत बुमरा हा फक्त अनुभवी गोलंदाज नाही आहे, तर तो एक्स फॅक्टर आहे। तो भारतासाठी त्याची जी 4 षटकं आहेत ते 20 ओव्हर्समध्ये तो कुठल्याही स्टेजला टाकू शकतो, या पद्धतीचा गोलंदाज आहे। आणि त्या याच्यात तुम्ही म्हणाल मोहम्मद शमी तर सपाटून मार खातो, आणि दुसरा मुद्दा आहे उमरान मलिक का नाही एक्स फॅक्टर म्हणून, कारण त्याच्याकडे 150 किलोमीटर प्रति तास हा वेग आहे। तर कुलदीप सेनला मी आत्ताच इराणी कप सामन्यात बघितलेला आहे, त्याच्याकडे वेगही आहे आणि तो जास्त ॲक्युरेट आहे आणि जास्त व्हेरिएशन्स आहे, आणि तो T20 गोलंदाजी किती चांगली करू शकतो हे त्यांनी IPL दाखवून दिलं आहे। जर भारताला एक्स फॅक्टर हवा असेल की जो विकेट टेकिंग गोलंदाज जो नाही आहे आत्ता असं साऊथ आफ्रिका सिरीजमधून वाटतं आहे, तर कुलदीप सेनवर मी बेट लावेन। तुमचं मत काय आहे हे मला नक्की सांगा, आपण CCBK वर अर्थात ते प्रसारित करूच। पुढचा मुद्दा जो आहे की दक्षिण आफ्रिकेच्या 3 सामन्यांच्या T20 मालिकेतून भारतीय संघासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा कुठला असेल, तर ते मी तुम्हाला सांगतोच। त्याच्या आधी घेऊया एक छोटासा ब्रेक। तर मंडळी, T20 मालिकेतून माझ्या दृष्टीने सर्वात मोठा मुद्दा कुठला आहे? KL राहुल। म्हणजे KL राहुलला 3रा सामन्यात दिला गेलेला ब्रेक नव्हे, तर पहिल्या 2 सामन्यात त्याने जी कामगिरी केली, हो अर्थात पहिल्या सामन्यात तो लढत खडत होता, असं आपण म्हणू शकतो. खूप लटकत होता, कधीही आऊट होईल पहिल्या 6 ओव्हरमध्ये असं वाटत होतं, पण त्यातनं तो सावरला. भारत छोटंसं टार्गेट चेस करत होता, समोर सूर्यकुमार यादव हा कायम सूर्यकुमार यादवसारखाच खेळत होता, त्याच्यामुळे के एल राहुलनी ती जिद्द त्याची दाखवली आणि शेवटपर्यंत नाबाद राहिला, अर्धशतक केलं आणि त्याचा परिणाम आपल्याला दुसऱ्या सामन्यात दिसला, जिथे त्यांनी गुवाहाटीमध्ये 28 चेंडूत 57 धावांची खेळी केली. आणि हा जो के एल राहुल आहे तो भारतासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. जर हा 28 चेंडूत 57 धावांवाला के एल राहुल जर भारताला T20 वर्ल्ड कपमध्ये नाही दिसला तर त्यांनी त्या 2 नंबरवर बॅटिंग करू नये असं मी वारंवार म्हणतो आहे. पण आत्ता तरी असं वाटतं आहे, साधी गोष्ट आहे, सूर्या यादव हा तुमचा ट्रम्पकार्ड ठरू शकतो बॅटिंग ऑर्डरमध्ये. त्याला जर कमीत कमी 20 चेंडू मिळायचे असतील तर 1-2-3 रोहित शर्मा, के एल राहुल आणि विराट कोहलीने मिळून जास्तीत जास्त 60 धावा खराय सॉरी जास्तीत जास्त 60 चेंडू खेळायला पाहिजेत, आणि म्हणजे सूर्यासाठी प्लॅटफॉर्म तयार होईल. आणि त्याच्याकरता त्यांनी पहिल्यापासून लावायला पाहिजेत. जे के एल राहुलला जमतं आहे हे त्यांनी गुवाहाटीत दाखवलं, त्याच्यामुळे मला असं वाटतं आहे की भारतासाठी सर्वात मोठा पॉझिटिव्ह आहे के एल राहुलची बॅटिंग. तिसरा मुद्दा आपण जाऊया की एकीकडे इराणी कप चालू होता, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची T20 मालिका चालू होती, त्याच मालिकेच्या दुसऱ्या सामन्याच्या दिवशी भारतीय सिलेक्टर्सनी आणि नियामक मंडळांनी येणाऱ्या वन डे मालिकेचा संघ जाहीर केला. त्या संघामध्ये ऑस्ट्रेलियात T20 संघामध्ये असले किंवा नसले तरी तयारीसाठी नक्की जाणारे 3 खेळाडू असणार आहेत, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज आणि दीपक चहर. पण सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा काय राहिला की पृथ्वी शॉनी काय घोडं मारलंय बुवा, पृथ्वी शॉनी अजून काय करायला पाहिजे की जेणेकरून त्याचं सिलेक्शन होत नाहीये भारताच्या कुठल्याच संघात, विशेषतः T20 अथवा वन डे संघात. वन डे संघामध्ये आपले महाराष्ट्राचे 2 वीर ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी आणि त्याचबरोबर कॅप्टन शिखर धवन आणि शुभमन गिल यातले राहुल त्रिपाठी सोडून उरलेले 3 हे ओपनिंगसाठी दावेदार आहेत प्रमुख. त्याच्यामुळे पृथ्वी शॉ का बरं मागे पडला आहे मी तुम्हाला सांगतो. एकंदरीत असं मत आहे की पृथ्वी शॉला फिटनेस स्वतःचा वाढवायची खूप आवश्यकता आहे. पृथ्वी शॉ हा आजच्या घडीला जे योयो टेस्टचं बेसिक प्रमाण आहे नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये भारतीय संघासाठी कन्सिडर करण्यासाठी जे आहे 17.1, ते पृथ्वी शॉ आत्ता तरी पार करू शकत नाही अशी अवस्था आहे असं सर्व निवड समितीतल्या सदस्यांना वाटत आहे. दुसरा मुद्दा की त्याची कन्सिस्टन्सी, म्हणजे चुकून त्याला मराठीत काही जण सातत्य म्हणतात. पृथ्वी शॉ हा झटपट धावा करतो पण तो मोठ्या धावा करत नाही आणि तो सातत्याने करत नाही. येस, त्यांनी 2021 विजय हजारे ट्रॉफी गाजवली, त्याबद्दल तुम्ही आपल्याला आदित्य तरेंनी ज्या गप्पा मारलेल्या आहेत आपण त्याच्याशी IPL वाचमध्ये, त्याच्यात पृथ्वी शॉबद्दल विशेष सांगितलेलं तुम्ही बघू आणि ऐकू शकालच. पण तेव्हापासून आत्तापर्यंत पृथ्वी शॉ हा सातत्यपूर्ण खेळी करत नाही आहे असं सर्वांचं मत आहे, ज्यांचं मत महत्त्वाचं ठरतं भारतीय क्रिकेटमध्ये. त्याच्यामुळे आत्ता तरी असं वाटतं आहे की पृथ्वी शॉला मैदानाबाहेरच्या गोष्टी सोडून द्या, त्याने विशेष फरक पडत नाही, पण मैदानावर जे करणं महत्त्वाचं आहे ते एक म्हणजे फिटनेस आणि दुसरं म्हणजे सातत्य. या 2 गोष्टींकडे जर त्यांनी लक्ष दिलं तर कदाचित पृथ्वी शॉ हा वेस्टेड टॅलेंट या लिस्टमध्ये न जाता तो त्याच्या टॅलेंटला पूर्णपणे जस्टिस करणारा खेळाडू म्हणून येणाऱ्या काळात आपल्यासमोर दिसू शकतो. तुम्हाला CCBK कसं दिसतंय हे तुम्ही आम्हाला नक्की सांगा. कुठे सांगायचं आहे तर आपलं फेसबुक पेज, आपलं ट्विटर हँडल आणि आपलं इंस्टाग्राम हँडल आहे CCBK मराठी. त्याचबरोबर हा भाग किंवा याच्या आधीचे सर्व भाग तुम्ही YouTube बघू शकाल. आपल्या YouTube चॅनलचं नाव आहे कॉफी क्रिकेट आणि बरंच काही. याच नावाने तुमच्या पसंतीच्या पॉडकास्टिंग ॲपवर तुम्हाला आपला पॉडकास्ट देखील ऐकता येईल. तर मंडळी आत्ता मी थांबतो, तुम्ही अभिप्राय कळवा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा महत्त्वाचं म्हणजे, आणि त्याचबरोबर ऐकत रहा, बघत रहा आणि आमची वाट पाहत रहा. धन्यवाद.
When someone is hurt in a truck accident, the one question everyone has is, why did this terrible collision happen? To answer that question takes an experienced team of lawyers and experts. Not everyone has this type of experience. At Colombo Law, we are truck injury lawyers. It's what we do every day. When someone is hurt by a truck, Colombo Law is the law firm people call to get answers. Hurt by a truck? Call Colombo Law.